प्रार्थना भगवंताच्या साऱ्या लेकरांसाठी. देवा, आज दिवसा तसेच रात्री तुझ्या कृपेची, प्रेमाची, संरक्षणाची गरज ज्यांना ज्यांना आहे त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. जे पापयुक्त मनोरंजनात मग्न आहेत, जे वाईट व्यवसाय चालवितात, जे घराबाहेर आहेत, उपाशी दमलेले, व्यसनाधीन, बेघर, ज्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत आहेत, देवा देवा त्या सर्वांवर तू दया कर. जे दुसऱ्यांना मदत करण्यासाठी बाहेर आहेत, जे रात्रंदिवस काम करतात, पोलीस, रेल्वे कर्मचारी, अग्निशामक दलाचे सदस्य, पहारेकरी, हवाई चालक, सैनिक, जहाजावरील कर्मचारी, शासकीय कर्मचारी, दूरदर्शन तसेच आकाशवाणीवरील कर्मचारी, संपादक, पत्रकार, शिक्षक, अभिनेते, कैदी, या सर्वांबरोबर सर्वांबरोबर देवा तू सतत रहा. आजारी, मानसिक अथवा शारीरिक वेदना सहन करणारे, ज्यांच्यावर शस्त्रक्रिया होत आहे, जे तातडीचे वैद्यकीय उपचार घेत आहेत, जे वियोगाच्या दुःखात असतील, त्या सर्वांना देवा तू देह, मन व आत्मा या तिन्ही स्तरांवर सहाय्य कर. मानसिक त्रासाने त्रस्त, बेचैन, एकाकी, विफल, झोप न येणारे, ज्यांचे मानसिक संतुलन पूर्णपणे गेले आहे असे, देवा देवा त्यांना तू तुझ्या शक्तीची छत्रछाया दे. त्यांना सांभाळणारे सेवक, परिचारिका, डॉक्टर, पादरी, नन्स यांना तू संरक्षण दे व आशीर्वाद दे. ज्यांची ही पृथ्वीवरील शेवटची रात्र आहे, ज्यांच्यावर अचानक मृत्यू कोसळतो, ज्यांच्याजवळ मृत्यूसमयी सांत्वना देण्यास, काळजी करण्यास, प्रार्थना करण्यास कोणीही नाही, ज्यांना बेशुद्धावस्थेत मृत्यू येत आहे, कुठल्याही देशातील कोणत्याही धर्माचे जे आत्ता मृत्यूला सामोरे जात आहेत आणि या अगदी शेवटच्या क्षणी देवा जे तुझ्याकडे आशेने पाहत आहेत, अशा सर्वांतर्फे प्रार्थना की हे देवा, तू आमच्या बेपरवाईसाठी, कमकुवतपणासाठी, अज्ञानासाठी कृपया आम्हास क्षमा कर. अमली पदार्थांची नशा करणारे, त्या पदार्थांचा व्यवसाय करणारे देवा, जे त्यांच्यातील दिव्य आत्मतत्वाकडे दुर्लक्ष करतात, अशा सर्वांच्या वतीने सर्वांसाठी आम्ही सर्व मिळून प्रार्थना करतोय. प्रेमस्वरूपी त्या दिव्य ज्योतीवर आमचं प्रेम आहे, आम्ही त्या ज्योतीची पूजा करतो, स्तुती करतो आणि मनोभावे तिला वंदन करतो, मनोभावे तिला वंदन करतो, मनोभावे तिला वंदन करतो.